नमस्कार, मी नंदिनी मथुरे. ऐकूयात काही ठळक घडामोडी. राज्यात वाचन चळवळीला चालना देण्यासाठी शासन अनुदानित सुमारे 11,500 ग्रंथालयं असून नव्यानं 6 ते 7 हजार ग्रंथालयं सुरू करण्यात येतील अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधान परिषदेत दिली. राज्य पोलीस दलात कंत्राटी पद्धतीनं भरण्यात आलेली पदं ही तांत्रिक आहेत. एकीकडे ही तात्पुरती भरती 11 महिन्यांसाठी करत असतानाच दुसरीकडे 81 पदांच्या नियमित भरतीच्या प्रक्रियेला मान्यता देण्यात आली आहे. उर्वरित पदांच्या भरतीची प्रक्रियाही सुरू आहे असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत दिलं. आमदार रमेश पाटील यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते. विधान परिषदेत आक्षेपार्ह शब्द वापरल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं 5 दिवसांसाठी केलेलं निलंबन 3 दिवसांवर आणण्याचा प्रस्ताव आज एकमतानं मंजूर झाला. संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडलेला हा प्रस्ताव आवाजी मतदानानं मंजूर झाला. टी20 क्रिकेट विश्वचषक जिंकून आज बार्बाडोसहून मायदेशी परतलेल्या भारतीय संघानं दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. प्रधानमंत्र्यांनी क्रिकेट संघाला शाबासकी दिली आणि संपूर्ण देशाला त्यांचा अभिमान वाटत असल्याचं सांगितलं. भारतीय क्रिकेट संघाचा गौरव सोहळा आज मुंबईत वानखेडे स्टेडियमवर होणार असून त्यापूर्वी हा संघ मिरवणुकीनं समारंभस्थळी पोहोचेल. या सर्व कार्यक्रमाला होणारी गर्दी लक्षात घेऊन सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा प्रकरणी माजी मंत्री सुनील केदार यांना दोषी ठरवणाऱ्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती द्यावी अशी मागणी करणारा केदार यांचा अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर पीठानं आज फेटाळून लावला. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये 150 कोटींपेक्षा जास्त रकमेच्या सरकारी रोखे खरेदी घोटाळ्याप्रकरणी सुनील केदार यांना 22 डिसेंबर 2023 रोजी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी 5 वर्ष सक्तमजुरी आणि 12.5 लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज पहिल्यांदाच 80,000 उच्चांकी पातळीवर बंद झाला. कालच सेन्सेक्सनं ही पातळी ओलांडली होती, मात्र दिवसअखेर तो या पातळीखाली बंद झाला होता. आज दिवसअखेर 63 अंकांची वाढ नोंदवत तो 80,050 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 16 अंकांची वाढ नोंदवत 24,302 अंकांवर बंद झाला. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.